हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
सुचेना आम्हाला नावाची लाखोली, सुचेना आम्हाला नावाची लाखोली, मती ही रंगली ये क्या नावे आम्ही तुझ म्हणू बाप 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 बाप. सुचेना आम्हाला नावाची लाखोली, विश्वाचा तू करता विश्वाचा दुनाथ, आमुचा तू तात परी देवा. विश्वाचा तू करता विश्वाचा दुनाथ, आमुचा तू तात परी देवा. आमुचा तू तात परी देवा, परी देवा, आम्ही तुझ म्हणू बाप 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 बाप, आम्ही तुझ म्हणू बाप 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 बाप. आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो, तुझे पुत्र झालो ख्रिस्ताद्वारे. आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो, तुझे पुत्र झालो ख्रिस्ताद्वारे. तुझे पुत्र झालो ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताद्वारे, आम्ही तुझ म्हणू बाप 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 बाप, आम्ही तुझ म्हणू बाप 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 बाप. दास म्हणे बापा ख्रिस्तशी कविली, प्रार्थना पहिली अर्पुवाधी. दास म्हणे बापा ख्रिस्तशी कविली, प्रार्थना पहिली अर्पुवाधी. प्रार्थना पहिली अर्पुवादी, अर्पुवादी, आम्ही तुझ म्हणू बाप 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 बाप, आम्ही तुझं म्हणू बाप 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 सुचे ना आम्हाला नावाची लाखोली सुचे ना आम्हाला नावाची लाखोली मती ही रंगली ये क्या नावे ये क्या नावे आम्ही तुझं म्हणू बाप 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 आम्ही तुझं म्हणू बाप 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 बाप
श्रोते हो आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आम्ही समाजामध्ये जगत असताना पुष्कळदा हा प्रश्न आम्हाला ऐकायला मिळतो की हा कसला माणूस आहे, याची कसली चित्तवृत्ती आहे, हा कशा प्रकारचा आहे, हा कशा प्रकारे बोलतो, कशा प्रकारे वागतो, हे प्रश्न सदैव आपल्या कानावरती भेडसावत असतात आणि आम्ही त्यामध्ये स्वतःला उतरवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि खबरदारगी बाळगत असतो. हे तर झालं जगिक गोष्टींच्या विषयी की ज्याच्याविषयी आम्ही खूप खबरदारगी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्यांच्या सोबत सामना झाला, पुरुषांच्या सोबत सामना झाला, तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आलेला होता, तो हा कसला माणूस आहे. चला तर श्रोते हो, आज ह्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधूयात आणि बघूयात. म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मार्कोस शुभवर्तमानाचा 4 36-41 वचन आहे आणि आजचा संदेश आहे हा कसला माणूस आहे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. येशू दिवसभराच्या ताणतणावामुळे आणि कामामुळे थकला आहे आणि स्वतःला आणि शिष्यांना असलेले जहाज गालिल समुद्र ओलांडत असताना येशू झोपला आणि तो झोपी गेला. जेव्हा तो झोपतो तेव्हा एक तीव्र वादळ लहान योनाच्या मागे टाकते. वादळ इतके मोठे होते की शिष्यांना त्याच्या जीवाची भीती वाटते, परंतु येशू त्या सर्वांमध्ये झोपतो. मग जेव्हा त्यांना वाटते की सर्व आशा जवळजवळ संपल्या आहेत, तेव्हा ते येशूला जागे करतात आणि तो त्यांच्या देवांच्या सर्व सामर्थ्यापुढे येतो आणि वादळाला दटावतो आणि वादळ समुद्र शांत करतो. आज किमान शिष्य आश्चर्यचकित आहेत. ते आजूबाजूला एकमेकांकडे पाहतात आणि आज या संदेशाचा मर्म असलेला प्रश्न विचारतात. ते विचारतात, हा कसला माणूस आहे? येशू हा नेहमीच वादाने वेढलेला माणूस आहे. शिष्यांनी त्याची शक्ती प्रथम पाहिली आणि त्यांना विचारण्यास भाग पाडले, हा मनुष्य कसा आहे? तुमच्यापैकी अनेकांप्रमाणे मी माझ्या आयुष्यात कामावर त्याचा अनुभव घेतला आहे आणि मी अजूनही विचार करत आहे की हा कसा माणूस आहे. जे लोक त्याला ओळखतात ते कधीही त्याच्यामुळे आश्चर्यचकित होत नाही आणि जे त्याला ओळखत नाही ते त्याला किंवा त्याची शक्ती समजून घेण्याची आशा करू शकत नाही. तथापि मी येशू कोणत्या प्रकारचा माणूस आहे यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू इच्छितो. मला तुमच्या बरोबर 4 साधे विचार सामायिक करू द्या, जे हा माणूस कसा आहे या प्रश्नांचे उत्तर देण्यास खूप पुढे जाईल. पहिला मुद्दा आहे मार्कोस शुभवर्तमान याचा 4:39 वचन, तो वादळ शांत करणारा आहे. वादळे आपल्या जीवनात कधीही विविध मार्गांनी प्रकट होतात. अशी वादळे आहेत जी मूळ सैतानी आहेत, इतर भौतिक आहे, काही भावनिक आहे. भौतिक वादळे आणि आर्थिक वादळे आहेत आणि इतर हजारो लोकांनी नावे आहेत. तरीही आपल्या वादळाच्या उगमाची पर्वा न करता एक असा आहे जो अजूनही म्हणू शकतो शांती असो. येशू अजूनही वादळे शांत करणारा आहे. त्याचा स्रोत कधीही असो आणि कसाही असो. यशया याचा 43 आणि 2 मी देव आहे, दुसरा कोणी नाही. त्यामधला दुसरा मुद्दा आहे त्याच्या शक्तीची पर्वा न करता. कधी कधी जीवनातील वादळे सौम्य असतात, इतर वेळी ते आपले जीवन जवळजवळ उद्ध्वस्त करतात. पण आयुष्यात आपल्याला कितीही वादळांचा सामना करावा लागला याची पर्वा न करता मी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देतो. प्रथम, आपण कधीही एकट्याने वादळाचा सामना करणार नाही. इब्रिकरास पत्र याचा 13:5. दुसरे म्हणजे, आपल्यासमोर एक देव आहे जो आपण कधीही तोंड देऊ शकू त्यापेक्षा महान आहे, आणि तो वादळाच्या किंवा कडक वाऱ्याच्या दिवसात आपल्याला मदतनीस असेल. इब्रिकरास पत्र याचा 13:6 आणि 13:6. जीवनातील वादळे हाताळण्यासाठी देवाच्या योजनेकडे लक्ष द्या. फिलिपीकरास पत्र याचा 4:6-7. त्यामधला दुसरा नंतरचा मुद्दा आहे, त्याचा मार्ग काहीही असो, वादळाचा परिणाम काहीही असो किंवा वादळाच्या मार्गात काय आहे याची पर्वा न करता देव तरीही त्याचे गौरव आणि तुमच्या भल्यासाठी तुमचे जीवन वापरेल. रोमकरास पत्राचा 8:28. जर तुमच्या माझ्या विश्वास नसेल तर योबाच्या जीवनाकडे पाहण्यासाठी फक्त 1 मिनिट द्या. त्याने देवाच्या बाहूमध्ये आश्रय घेतलेल्या वादळाचा सामना केला आणि त्याच्या भोवती वारा वाहत असतानाही योबाला परमेश्वराची स्तुती करण्याची कृपा मिळाली. योब याचा 1:20-21. देव तुमच्यासाठी तसेच काम करू इच्छितो आणि तो करेल. तो वादळाला स्थिर करणारा आहे, तो आत्म्याचा रक्षण करता आहे. इब्रिकरास पत्राचा 7:25. म्हणून जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना सर्वथा वाचविण्यासही तो समर्थ आहे, कारण त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तो सदैव जिवंत आहे. त्याने आणि त्याच्याकडेच खरेदी करण्याचा अधिकार आहे. 1 करिंथ 6:20 आम्हाला किंमत देऊन त्याने विकत घेतले, मात्र त्या सत्याचा महिमा आपल्याला पूर्णपणे समजला आहे असे मला वाटत नाही. बायबलमध्ये आमच्या मुक्तीबद्दल बरेच काही सांगण्यात आहे आणि सांगायचे आहे, परंतु आज तुमच्या बरोबर 3 परिच्छेद सामायिक करू इच्छितो जे प्रभू आपल्यासाठी काय केले यावर पूर्ण आधारित आहे. दुसरा मुद्दा आहे, दुसरे गलतीमध्ये सांगितलेलं आहे, जे कायद्याच्या अधीन आहेत त्यांची सुटका करण्यासाठी जेणेकरून आम्हाला दत्तक पुत्र मिळावेत. गलतीकरास पत्राचा 4:5. या श्लोकात रिडीम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. रिडीम म्हणजे मुक्त करणारा. त्यानंतरचा 3रा मुद्दा आहे, 1 पेत्र्याचा 1:18. तुमच्या पूर्वजांकडून परंपरेने मिळालेल्या तुमच्या व्यर्थ संभाषणातून चांदी आणि सोन्यासारखे भ्रष्ट वस्तूंनी तुमची सुटका झाली नाही हे तुम्हाला माहिती आहे. येथे रिडीम हा शब्द परत एकदा वापरण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की खंडणीची किंमत भरल्यानंतर सोडणे. जेव्हा हे शब्द एकत्र घेतले जातात तेव्हा प्रभू येशूने आपल्यासाठी काय केले आहे याचे स्पष्ट चित्र आपल्याला मिळू लागते. त्याला शुद्ध करण्याची शक्ती आहे. बायबलनुसार यशयाचा 1:18 प्रगटीकरण याचा 7:14. देवाचे संत पांढरे धुतले गेले आहेत. मी कोकऱ्याचे रक्त जेव्हा आम्ही तारणासाठी येशूवर विश्वास ठेवला तेव्हा आम्ही बर्फासारखे पांढरे धुतले गेले आणि आम्ही कधीही केलेली प्रत्येक घाणेरडे कृत्य गोष्ट आमच्यापासून कायमची धुऊन गेली आहे. आम्हाला स्वर्गीय पिता 1 करिंथ 6:9-11 यांनी नीतिमान घोषित केले आहे. आपले सर्व पापे कायमची धुतली गेली आहे. त्याच्याकडे जतन करण्याची शक्ती आहे. देवाचे आभार मानतो की प्रभू आपल्याला विकत घेऊ शकत नाही आणि आपले शुद्ध करू शकत नाही, परंतु तो आपले रक्षण करू इच्छितो. मी त्याच्या नावाची स्तुती करतो की गौरवाच्या घरी जाताना तो त्याच्या लहान मुलांपैकी एकालाही गमवणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे, तो संतांना तृप्त करणारा आहे. यिर्मयाह याचा 31:25. कारण मी थकलेल्या आत्म्यांना तृप्त केले आणि मी प्रत्येक दुःखी आत्म्याला भरून काढले आहे. तृप्त या शब्दाचा अर्थ तहान भागवणे, तृप्त करणे, भरपूर प्रमाणात तृप्त करणे. तो एक आंतरिक समाधान देतो. जेव्हा एखादा पापी येशूकडे येतो तेव्हा त्याला पूर्ण समाधान मिळते. नवीन जन्मलेल्या संतांनी देवासोबत शांती मिळवली यात आंतरिक समाधान आहे. रोमकरास पत्र याचा 5:1. खात्री आणि भीती नाहीशी झाली हे आत्म्यामध्ये शांतता आणि शांततेच्या भावनेने बदलले जाते. यापुढे संताला परमेश्वरासमोर योग्य बनण्याचा शोध घेण्याची आणि शोधण्याची गरज वाटत नाही. परंतु त्याला माहिती आहे की गोष्ट योग्य केली गेले आहे ही अशी भावना आहे जी इतर कोणत्याही गोष्टीद्वारे तयार होऊ शकत नाही। तो बाह्य समाधान देतो। परमेश्वर केवळ आंतरिक समाधानीच नाही तर तो बाहेरूनही समाधानी असतो। स्तोत्रसहित याचा 107:9 आणि 1 योहान्याचा 2:15 नवीन जन्मलेल्या संतांना असे आढळून येते की ते जगाच्या गोष्टीबद्दलची भूक गमावतो। त्याला लवकरच कळते की परमेश्वराच्या महान गोष्टींसारखी कोणतीही गोष्ट आत्म्याला संतुष्ट करत नाही। तृप्त संत भगवंताच्या मागे धावेल, जगाच्या मागे नाही। येशूने केलेल्या बदलाचा हा एक सर्वात मोठा भाग आहे। 2 करिंथियाचा 5:17 ज्यांना समाधान समजते त्यांना हे माहिती आहे की खरे समाधान केवळ येशू मध्ये आहे आणि त्याच्याच मध्ये आहे। इब्रिकरास 13:13-5 तो शाश्वत समाधान देतो। एक दिवस हे जीवन संपेल, देवाने अथवा देवाचे संत पृथ्वीवरून स्वर्गात जातील आणि देवाच्या उपस्थितीत प्रवेश करतील। तो दिवस आल्यावर समाधानाचा अर्थ नीट कळेल। त्या दिवशी दावीद काय म्हणतो याकडे लक्ष असू द्यात। स्तोत्रसहिता याचा 17:15 आणि 16:11 स्वर्गात आपण शाश्वत समाधान अनुभवू। या जीवनातील चाचण्या आणि वादळे निघून जातील, पाप आणि देहाचे अश्रू नाहीसे होतील, आपल्या सर्व सौंदर्याने आणि वैभवाने स्वर्ग आपल्यासमोर उघडेल आणि आपण प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करू आणि खरे समाधान काय आहे हे स्वतःच जाणून घेऊ। प्रगटीकरण याचा 21:4 आपण पाहिलेला आहे की तो वादळाचा स्थिर करणारा आहे, तो आत्म्याचा रक्षण करता आहे, तो संतांना तृप्त करणारा आहे, तो मेंढरांचा मेंढपाळ आहे, तो त्यांना खायला देतो, तो त्यांचे नेतृत्व करतो, तो योग्य मार्गात नेतो, तो योग्य शांततेसह नेतो, तो योग्य संरक्षण करता आहे, तो योग्य तरतुदीसह सर्व कार्य करतो, तो योग्य ठिकाणी घेऊन जातो। प्रवास संपल्यानंतर मेंढपाळ त्याच्या सर्व मेंढ्यांना त्याच्या पित्याच्या गोठ्यात आणेल, त्याची सर्व कोकरे घरी सुरक्षितपणे पोहोचतील हे तो पाहिल। हा कसा माणूस आहे! मानवतेच्या सामूहिक शब्द संग्रहात त्याचे आणि त्याच्या गौरवाचे पुरेसे वर्णन करण्यासाठी पुरेसे विशेषण नाहीत। आणि म्हणूनच जर आम्ही त्याचा आवाज ऐकतो, जर आम्ही त्याला बघत आहोत, तर तो पूर्णपणे सुंदर आहे। जर तुम्हाला आज त्याची गरज असेल तर तो अजूनही वादळ शांत करणारा आहे, आत्म्याचं रक्षण करणारा आहे, संतांचा समाधान करणारा आहे आणि मेंढरांचा मेंढपाळ आहे। आज त्याच्याकडे येऊन तुम्हाला जे हवे आहे ते का मिळू नये? आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलं तर तेव्हा ते आश्चर्यचकित झालेत। हे वादळ नुसताच भौतिक नव्हतं तर आत्मिक देखील होतं आणि ते आत्मिक वादळ अशा स्वरूपाचं होतं की ते भयभीत झालेत। प्रभू येशू ख्रिस्त ज्या बोटीमध्ये ज्या नावेमध्ये होता त्याच्या उपस्थिती असूनही हे शिष्य भयभीत झालेत। एक अविश्वास त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीवरती दर्शविला आणि त्यांचा अविश्वास दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला उठून उभे राहावे लागलेत। त्याने फक्त त्या वाऱ्याकडे बघितलं, त्याने त्या वादळाकडे बघितलं आणि जिथून आलेला आहे परत त्याच ठिकाणी त्याला पाठविलं। याचा अर्थ असा होतो की जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहूनही अविश्वास दर्शवितो तर तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो। तो त्या वादळाचं केंद्रबिंदू आपल्याला दर्शवितो आणि दाखवितो आणि म्हणतो की हे वादळा तू शांत हो। आणि ते वादळ शांत होतं आणि आमचा विश्वास वाढविण्यासाठी तो हे सर्व कार्य करतो। प्रभू येशू ख्रिस्त खरोच त्या नावेमध्ये झोपलेला होतात का? प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखरच गाढ निद्रा आलेली होती का? मला नाही वाटत असं काही असेल। परंतु जेव्हा तो शांत असतो तर तेव्हा काय होतं की आपलं मन अस्थिर होतं। जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा आम्हाला प्रार्थनेचा आवाज ऐकू येत नाही, आपल्याला समाधान मिळत नाही, तोपर्यंत आपण असंयमी असतो। परंतु जेव्हा परमेश्वर शांत असतो तर तेव्हा तो योजना बनवित असतो, तो योजनांना आकार देत असतो। तो अशासाठी की आमचा विश्वास त्याच्यावरती अधिकाधिक द्विगुणित व्हावात, वाढावात। आणि जेव्हा तो विश्वास वाढत नाहीत ना, तर तेव्हा तो उठून उभा राहतो आणि आमच्या विश्वासाला परत एकदा चालना देतो की घाबरू नको, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्यासोबत सदोदित आहे. मी तुला टाकणार नाही, सोडणार नाही, अंतर देखील देणार नाही, कारण की तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. हे तो दर्शवितो आणि त्या वादळ आणि आपलं जीवन या दोघांच्या मध्ये तो उभा राहतो. आणि जेव्हा तो उभा राहतो तर तेव्हा त्या वादळाची हिंमत होत नाही की आमच्यावरती यावत, त्या वाऱ्याची हिंमत होत नाही की त्याने आमच्यावरती यावत, त्या आवाजाची हिंमत होत नाही की त्याने आमच्यावरती यावत, कारण की आमच्या बाजूला जो आहे तो कोण आहे? महान आहे. त्याने शब्दाने वारा निर्माण केलेला आहे, त्याने शब्दाने वादळ तयार केलेलं आहे. हे वादळ जेव्हा आमच्या आयुष्यात येते तेव्हा आम्हाला खरे ख्रिस्ती होण्याचा अनुभव येतो, कारण की जर आम्ही धीराने त्याचा सामना करतो तर आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी बनतो, जर आम्ही आत्मिकतेने त्याचा सामना करतो तर आम्ही येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य बनतो. म्हणून वादळे हे चांगली आहेत, त्यामुळे आपली आमची धार्मिक पातळी कळतीत आणि आमचा विश्वास तेव्हा पणाला लागतो की खरोखरच आम्ही त्याच्या विश्वासामध्ये आहोत का. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला शिकवलेला आहे की विश्वास काय आहे, तू आम्हाला सांगून दिलेला आहे की वादळं काय आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, ते कधी कधी भौतिक असतात, कधी कधी आत्मिक असतात. जे भौतिक आहे ते निघून जातात, परंतु आत्मिक हे सतत आमच्यावरती येत राहतात. या सर्वांचा सामना करण्यासाठी फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे येशू. या नावावरती आम्ही विश्वास ठेवावत, त्या नावाला आम्ही ग्रहण करावत, आपल्या हृदयामध्ये ठेवावत, जेणेकरून अशा वादळांचा सामना आम्ही धार्मिकतेने चिकाटीने करू शकू. आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या सोबत असेल तर आम्ही विजयी होऊ. उपकार मानतो प्रभू, आजचा संदेश समजण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलं. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो आहे. आमेन.
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मग येशु, नच तुझा दाखवी चरण तुझे आशु. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. पटी तुझी गोमटी मूर्ती वसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली, ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा प्रभु रूपायेशी करुणयेशु नावा किती गोड किती रे गोड नाम तव वाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मनमना एक वासना तुझा सहजावे हे आयु ये थले तुझे चते भावे हे आयु ये थले तुझे चते भावे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाचा उडे खळखळाटे मन प्रेम रसाचा उडे खळखळाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या maratihirsamc@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.